देशपांडे सर बोलत आहे का? सिद्धेश बोलतोय सर, परस्पर स्कीम मधून. हो हो सर. हरकत नाही हरकत नाही सर, जस कसे आज तब्येत कशी विचारायला फोन केला होता. अच्छा अच्छा अच्छा. हो हो हो. तुम्ही एक्झॅक्टली कुठे राहता सर, मुंबईमध्ये कोणत्या एरियामध्ये? अच्छा आता पूर्ण झालं का? अच्छा अच्छा अच्छा. ठीक आहे ठीक आहे. मला वाटलं तिकडे